पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक सलाम व परमेश्वर उपकार स्मरण सलाम व परमेश्वर उपकार स्मरण प्रिय पुत्र तिमोथ्य याला ख्रिस्त येशूमध्ये जे जीवन आहे त्याविषयी दिलेल्या वचनाप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेरित पौल याचकडून परमेश्वर पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याचपासून कृपा दया व शांती असो. मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंद भरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या परमेश्वराची आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध मनाने करतो त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास पहिल्याने तुझी आई लुईस इजमध्ये होता, तुझी आई युनिके इजमध्ये होता आणि तोच तुझमध्ये आहे असा मला भरोसा आहे. आस्था व हिम्मत धरावी म्हणून बोध, आस्था व हिम्मत धरावी म्हणून बोध. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की परमेश्वराचे जे कृपादान माझे हात तुझवर ठेवल्याने तुझ्यामध्ये आहे ते प्रदीप्त कर, कारण परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. यास्तव आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्याच्या परिणामाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आपल्या कर्माप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आपल्याला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. ही कृपा युगकालापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर करण्यात आली होती, ती आता आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत. मला त्या सुवार्तेचा घोषणा करणारा प्रेषित व शिक्षक असे नेमले होते. या कारणाने ही दुःखे मी सोसित आहे तरी मी लाजत नाही, कारण मी कोणावर विश्वास ठेवला आहे हे मला ठाऊक आहे आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. ज्या सुवचनांचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या तुझ्या विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती ठेव चांगली सांभाळ. जे आसियात आहेत ते सर्व मजपासून फुटले हे तुला ठाऊकच आहे, त्यात फुगल व हर्मगनेस हे आहेत. अनेसिफरसच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही, तर तो रोम येथे असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो असे प्रभू करो. आणि इफिसात किती प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.